नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ऑडिओ लेक्चरमध्ये मी आपणाला तीन महत्त्वाच्या संकल्पनांचं स्पष्टीकरण देणार आहे. माझ्या या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये भारतीय व्यावसायिक पर्यावरणाच्या पहिल्या प्रकरणाच्या बाबतीत बोलत असताना अर्थव्यवस्थेचे तीन विविध प्रकार मी सांगितलेले आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगत असताना वारंवार काही शब्द मी वापरलेले आहेत, काही संकल्पना मी वापरलेल्या आहेत. त्या संकल्पनांचं स्पष्टीकरण देणं मला गरजेचं वाटलं म्हणून या ऑडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी देत आहे. या तीन संकल्पना म्हणजे, पहिली संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीयकरण, दुसरी संकल्पना आहे समाजवाद आणि तिसरी संकल्पना आहे साम्यवाद. या तिन्हींचा अर्थ आणि या तीन संकल्पनांमध्ये असणारा महत्त्वाचं फरक आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया राष्ट्रीयकरण म्हणजे काय. राष्ट्रीयकरण म्हणजे देशातील खाजगी मालमत्ता किंवा संसाधनांची असणारी खाजगी मालकी यांचं टप्प्याटप्प्याने जेव्हा सार्वजनिक मालकीमध्ये रूपांतरण होत असतं, त्या रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रीयकरण असे म्हणतात. म्हणजे देशातील संसाधनांची मालकी खाजगीकडून सरकारकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रीयकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण शब्द ऐकून असतो, बँकांचे राष्ट्रीयकरण, शेतजमिनीचे राष्ट्रीयकरण, उद्योग संस्थांचे राष्ट्रीयकरण. म्हणजे पूर्वी खाजगी मालकीच्या असणाऱ्या संस्थांची मालमत्ता सार्वजनिक यंत्रणेकडे म्हणजे सरकारी यंत्रणेकडे म्हणजेच सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रीयकरण असे म्हणतात. बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी सार्वजनिक सत्तेकडे किंवा सार्वजनिक यंत्रणेकडे मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया, संसाधनांची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीयकरण होय. असे आपल्याला राष्ट्रीयकरणाची व्याख्या देता येईल. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे समाजवाद. आपण यापूर्वी व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. ज्या ठिकाणी, ज्या देशात संसाधनांची बहुतांश मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते, अशा यंत्रणेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. या ठिकाणी समाजवादामध्ये त्या देशातील संसाधनांची बहुतांश मालकी ही सरकारकडे असते, संसाधनांची बहुतांश मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते, अशा यंत्रणेला आपण समाजवाद असे म्हणतो, समाजवाद असे संबोधतो. आता तिसरी संकल्पना आपली आहे ती म्हणजे साम्यवादाची. बहुतेक वेळेला समाजवाद आणि साम्यवाद हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जात असतात, परंतु या दोन्ही शब्दांमध्ये, या दोन्ही संकल्पनांमध्ये थोडा फरक आहे. ते फरक देखील आपण समजलं पाहिजे. यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी एक उदाहरण आपण लक्षात घेऊया. आपल्या उदाहरणामध्ये आपण दोन केसेस घेऊया. पहिली केस ज्या ठिकाणी 100% भांडवलशाही आहे, म्हणजे संसाधनांची 100% मालकी ही खाजगी स्वरूपाची आहे असे गृहीत धरूया. आणि दुसरी केस ज्या ठिकाणी संसाधनांची 100% मालकी ही सरकारची आहे असं आपण गृहीत धरूया. ज्या वेळेला देशातील संसाधनांची 100% मालकी ही खाजगी असते तेव्हा त्याला आपण 100% भांडवलशाही असे संबोधतो. आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू 100% खाजगी मालकी ही सरकारला विकली जाते किंवा खाजगी मालकी सार्वजनिक सत्तेकडे जेव्हा हस्तांतरित केली जात असते तेव्हा त्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आपण राष्ट्रीयकरण असे म्हणतो. राष्ट्रीयकरण होत असताना खाजगी स्वरूपाची मालकी ही सार्वजनिक स्वरूपाकडे हस्तांतरित होत असते. जेव्हा ही मालकी म्हणजे संसाधनांची बहुतांश मालकी, उदाहरणार्थ समजा संसाधनांची 70% मालकी, 80% मालकी, 85% मालकी, 90% मालकी, म्हणजे देशातील संसाधनांची जास्तीत जास्त मालकी त्याचे राष्ट्रीयकरण होऊन सार्वजनिक स्वरूपाची होते तेव्हा त्या अवस्थेला आपण समाजवाद असे म्हणतो. म्हणजेच समाजवादामध्ये बहुतांश मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते परंतु काही प्रमाणात त्या ठिकाणी खाजगी मालकीचंही अस्तित्व असतं. म्हणजे 70%, 80%, 85%, 90%पर्यंतची मालकी ही सार्वजनिक होते आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी खाजगी मालकीचं अस्तित्व असतं. म्हणजे या अवस्थेला आपण समाजवाद असे संबोधतो. पण जेव्हा टप्प्याटप्प्याने हे राष्ट्रीयकरण होऊन 100% मालकी जेव्हा सरकारची किंवा सार्वजनिक स्वरूपाची प्रस्थापित होते तेव्हा त्या अवस्थेला आपण समाज साम्यवाद असे म्हणतो. म्हणजे फरक लक्षात घेतलं पाहिजे. साम्यवादामध्ये 100%ची 100% संसाधनांची मालकी ही सरकारची असते, म्हणजे 100% मालकी ही सार्वजनिक असते. आणि समाजवादामध्ये बहुतांश मालकी संसाधनांची बहुतांश मालकी ही सार्वजनिक असते, ना 100% मालकी नसते तर बहुतांश असते. आणि साम्यवादामध्ये म्हणजे कम्युनिझममध्ये 100%ची 100% पूर्णतः मालकी ही सार्वजनिक असते. अशा प्रकारे या तीन विविध संकल्पना आहेत. पहिली संकल्पना ज्यात आपण अभ्यासलोत, खाजगी मालकीचे सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण होण्याची प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीयकरण. टप्प्याटप्प्याने ही मालकी राष्ट्रीयकरण होत असताना जेव्हा बहुतांश मालकी सार्वजनिक होते त्या अवस्थेला समाजवाद. आणि टप्प्याटप्प्याने जेव्हा 100% मालकी सार्वजनिक होते तेव्हा त्या अवस्थेला साम्यवाद असे म्हणतात. असे या तीन संकल्पनांचा अर्थ आणि तीन संकल्पनांमध्ये फरक आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येईल. तर अशा प्रकारे या तीन संकल्पना आपल्याला सांगता येतील. धन्यवाद.